आकाशवाणी नागपूर, समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीला स्वायत्तता. या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 प्रकल्पास अधिक गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. आता सविस्तर बातम्या. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा करून संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. वाल्मिक कराड यांनी पुणे येथे सीआयडी मुख्यालयात शरणागती पत्करली, त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल, त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही.
या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे का असा प्रश्न माध्यमांनी विचारले असता, मला राजकारणात जायचे नाही, कोणाकडे पुरावे असेल तर द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसंच काही लोकांना राजकारण हवं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ असो, त्यांनी राजकारण करत राहावं. आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो आम्ही मिळवून देऊ, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेले वाल्मिक कराड हे पुणे इथं सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहे. तत्पूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यात स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी आपल्या विरोधात आरोप केले जात असून पोलीस तपासात दोषी आढळल्यास जी शिक्षा होईल ती भोगण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास दिनांक 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रावल म्हणाले की राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 7 दिवसांनी म्हणजेच 6 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी निर्णयानुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. आता सोयाबीनच्या खरेदीसाठी 6 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, अशी माहिती देखील मंत्री रावल यांनी दिली. कोरेगाव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी 5,000 पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे 1,000 जवान आणि 750 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरेगाव भीमा परिसरात 45 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. 300 CCTV, 10 ड्रोन आणि 50 पोलीस टॉवरद्वारे परिसरात देखरेख ठेवली जाईल. चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकही तैनात असेल, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. पुणे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी यासंदर्भात केलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली.
या वर्षी साधारणपणे 31 डिसेंबरच्या रात्री 650 बसेस आम्ही त्यासाठी वापरत आहोत आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे 1100 बसेस हे त्या पूर्ण रूटवर धावतील. या वर्षी साधारणपणे 31 डिसेंबरच्या रात्री 650 बसेस आम्ही त्यासाठी वापरत आहोत आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे 1100 बसेस हे त्या पूर्ण रूटवर धावतील. येणारे अनुयायांना म्हणजे आल्यानंतर पार्किंग त्या ठिकाणी जवळजवळ 45 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी 280 एकर एवढी जागा या पार्किंगसाठी व्यापलेली आहे. साधारणपणे 2400 टॉयलेट्स तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण बसवत आहोत. साधारणपणे 190 टँकरनी त्या सर्व अनुयायांना पाण्याचा पिण्याचं पाणी देण्यात येईल. साधारणपणे 23 OPD तिथे चालू असतील. 43 रुग्णवाहिका त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत.
दरम्यान विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तिथल्या सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं विजयस्तंभ सुविधा ऍप तयार केला आहे. या ऍपचा उपयोग करून अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस आहे. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून विविध पर्यटन स्थळं हॉटेल्स नागरिकांनी फुलून गेली आहेत. मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी कळवलं आहे. याशिवाय पोलीस विभागातर्फे तयार केलेल्या तयारीबद्दलही त्यांनी सांगितले आहे.
झिरो टॉलरन्स याच्यावरील आहे. याच्यात आम्ही लिहिलेलं आहे की झिरो फॅटॅलिटी, झिरो स्टबिंग आणि झिरो इंजरी असं आपलं एक मोटो आपण ठेवलेलं आहे. आणि हेतू एक हेच आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, दारू पिऊन कोणीही गाडी वगैरे चालू नये. तसेच आपण नोटीस पण देतो आहे रेस्टॉरंट्स बार्स वगैरेला की कोणीही जर आतमध्ये काय भांडण झाले कुठे दारू पिऊन तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देणे. कोणी जर दारू पिऊन गाडी चालवतो आहे तुमच्याकडून पिऊन बाहेर निघतोय तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असून काम करत असताना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील तर संबंधित जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेऊन त्या समस्या सोडवाव्यात. या संदर्भातील अहवाल पुढील 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच या प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्यानं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की जमीन अतिक्रमित झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित बैठक घ्यावी. त्याचप्रमाणे विकासकांना येणाऱ्या अतिक्रमित जमिनीसंदर्भात समस्या सोडविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना जबाबदारी देण्यात यावी. गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि तत्परतेनं काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले. आकांक्षित जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ गडचिरोली जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी काल विविध शासकीय विभागाच्या प्रमुखांचा जिल्हा नियोजन भवन येथे आढावा घेतला. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा, खासदार डॉ नामदेव किरसान, आमदार रामदास मसरा, आमदार डॉ मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यमंत्री संजय सेठ यांनी शिक्षणावर भर देताना जिल्ह्यातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मध्यान्ह भोजन योजना यावर माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य यंत्रणा, प्रमुख पिके कोणती, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची सुविधा, किसान क्रेडिट कार्ड आणि किसान सन्मान योजनेच्या लाभार्थींची संख्या, सिंचन याविषयी माहिती जाणून घेतली. यानंतर संजय सेठ यांनी गोंडवाना विद्यापीठाचे प्रशिक्षण केंद्र आणि एकल सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवाय कोटकल ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान आज सेठ यांनी मार्कंडा देव मंदिर समूहाला भेट देऊन तेथील विकास कामांची माहिती घेतली. विदर्भात आज सर्वात कमी किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात 13.5 इतकं नोंदवण्यात आलं. गोंदियाच्या पाठोपाठ भंडारा इथं 15.6 तर नागपूर इथं 16.4 सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती इथं 16.8 तर वर्धा इथं 17.4 इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान 17 ते 18 सेल्सिअस दरम्यान आहे. आज चंद्रपूर इथं सर्वाधिक कमाल तापमान 31 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीला स्वायत्तता. या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.